बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, स्थलांतर रोखण्यासाठी बालकांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजून सांगायला पाहिजे. कोणत्या कारणासाठी स्थलांतर होत आहे ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.